विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयाचं रुपांतर इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आयुक्तालयात करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मंत्रालयीन विभाग, आयुक्त कार्यालय आणि सर्व जिल्ह्यांसाठी कायमस्वरूपी पदांचा समावेश असलेला नवीन माहिती तंत्रज्ञान संवर्ग देखील निर्माण केला जाणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील माहिती तंत्रज्ञान, एआय आणि डिजिटल गव्हर्नन्सला गती मिळणार आहे. महावितरण अर्थात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची आर्थिक पुनर्रचना करण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला. महावितरण कंपनी भांडवली बाजारात सूचीबद्ध करण्याचा तसंच शासन हमी असलेल्या 32,679 कोटी रुपयांच्या कर्जासाठी भांडवली बाजारात सरकारी रोखे आणण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीत घेण्यात आला. आपत्ती व्यवस्थापनात खासगी भांडवलाच्या मदतीने वित्तपुरवठा उभारण्यासाठी महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम राबवायला देखील मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यासाठी जागतिक बँकेकडून 165 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे. आपत्तीग्रस्तांना गृहकर्जात तसंच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजकांना कर्जात सवलत आणि विमा सुरक्षा उपलब्ध होणार आहे. त्याशिवाय राज्यात रिमोट सेन्सिंग एप्लिकेशन सेंटरचं रुपांतर आता कंपनीत करण्यात येईल. त्यामुळे रस्ते माहिती प्रणाली, नगर रचना, जलयुक्त शिवारसह नियोजन विभागातल्या विविध क्षेत्रांच्या अभ्यासाला गती मिळणार आहे. भूस्थानिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी महाराष्ट्र जिओ टेक्नॉलॉजी एप्लिकेशन सेंटर स्थापन करण्यात येणार आहे. राज्यात गेल्या वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी 1,80,574 शेतकऱ्यांना 128,65,00,000 रुपयांची मदत देण्यात आल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. यावर्षी जानेवारीपासून झालेल्या अवकाळी पावसानं राज्यात पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्याच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू असल्याचं राज्य शासनातर्फे सांगण्यात आलं. राज्यातील ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या माझं गाव आरोग्य संपन्न गाव या महत्वाकांक्षी अभियानाचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री यावेळी उपस्थित होते. या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, रोगमुक्त आणि स्वयंपूर्ण करण्याचा राज्य सरकारचा संकल्प आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना आरोग्य संपन्न गाव म्हणून गौरवण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य दिनानिमित्त आज पुण्यात आरोग्यविषयक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विज्ञानाच्या सोबतीनं आरोग्यासाठी एकत्र येऊया अशी यावर्षीच्या आरोग्य दिनाची संकल्पना आहे. देशात इंधन आणि गॅसचा पुरवठा सुरळीत असून सर्व पेट्रोल पंपांवर पेट्रोल वितरण सुरू असल्याचं पेट्रोलियम मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत आंतर मंत्रालयीन पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी ही माहिती दिली. देशातील व्यावसायिक एलपीजीचा पुरवठा पूर्ववत झाला असून स्थलांतरित कामगारांना दिल्या जाणाऱ्या 5 किलोच्या एफटीएल एलपीजी सिलेंडरचं वितरण दुप्पट करण्यात आल्याचं शर्मा यांनी सांगितलं. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं प्रत्येक सर्वसाधारण सभेत शहरातील एका कलाकाराचा विशेष सत्कार केला जाणार आहे अशी माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली. अनेक ज्येष्ठ कलाकारांनी दीर्घकाळ योगदान देऊन पिंपरी चिंचवड शहराची सांस्कृतिक ओळख अधिक भक्कम केली आहे. अशा कलाकारांच्या कार्याचा गौरव करणं ही महापालिकेची सामाजिक सांस्कृतिक जबाबदारी आहे. या माध्यमातून नव्या पिढीला देखील प्रेरणा मिळेल असं लांडगे यांनी सांगितलं. साप्ताहिक विवेकचे माजी संपादक दिवंगत राजाभाऊ नेने यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा या वर्षाचा राजाभाऊ नेने स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार विराग पाचपोर आणि विश्व संवाद केंद्राच्या संपादक अंजली तागडे यांना जाहीर झाला आहे. येत्या 13 एप्रिल रोजी मुंबईत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र प्रचार प्रमुख प्रमोद बापट यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जातील. स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि 25,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीत बेकायदा आणि धोकादायक जाहिरात फलकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. महानगर आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांनी याबाबतचे आदेश अतिक्रमण निर्मूलन विभागाला दिले आहेत. चिंचवड इथल्या लेखिका कल्पना बंब यांच्या शब्दांशी जोडले नाते या पुस्तकाचं प्रकाशन नुकतं झालं. इयत्ता 9वी आणि 11वीच्या काही विद्यार्थ्यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा पार पडला. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 36 तर किमान तापमान 19.8 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्या देखील साधारण असंच तापमान राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.
Thank you.